ವಂದೇ ಗುರುಣಾಂ ಚರಣಾರವಿಂದೇ ಸಂದರ್ಶಿತ ಸ್ವಾತ್ಮಸುಖಾವಬೋಧೇ ಜನಸ್ಯಯೇ ಜಾಂಗಲಿಕಾಯಮಾನೇ ಸಂಸಾರ ಹಾಲಾಹಲಮೋಹ ಶಾಂತಯೇ ಕುಂಡಲೀಕವರದೆ ಹಾರಿ ವಿಠಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರಾಮ್ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನೇಶ್ವರ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಸ್ವರೂಪಾನಂದ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಪರಮಹಂಸ ಸದ್ಗುರು ಸ್ವಾಮಿ ಮಾಧವನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಸಬ ಸಂತನ ಕೀ ಜಯ. ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ. सत्वाथिलिया तू सत्व मी म्हणे अनंतु यादवान माझी श्रीमंतू तो चितो मी. जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पूतने ते नुघडता बाळपणाची फुली जेणे मिया अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुनी उमाणिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल दिले जेणे मिया जळत गोकुळ राखिले वासरवांसाठी लाविले विरंची सपिसे प्रथम दशेचीये पहाटे माझी कंसा ऐसी अचाटे महाधेंडी अवचटे लीळाची नासिली. हे काय किती एक सांगावे तुवाही देखिले ऐकिले असे आघवे तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकांची या प्रेमभावा बिघडू न पडे. संन्यासी तुवा होऊन जनी चोरून नेली माझी भगिनी तरी विकल्पून उपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक. सख्य भक्तीच्या अंतर्गत भगवंतांनी सांगितलेल्या या भगवंतांच्या विभूती श्रीकृष्ण आणि अर्जुन एकमेकांमधला मोकळा संवाद आणि एकमेकांचे असलेले संबंध भगवंतांनी अर्जुनापुढे विशद करून सांगितले. कोणीही मोठी व्यक्ती असली तरी त्याला मित्र आवश्यक असतो, त्याला सखा आवश्यक असतो. मित्र असणं हे भाग्य आहे. सल्लागार देखील नाही, मित्रच पाहिजे. सल्लागार ठेवता बदलता येतात. आपण राजकीय मंडळींचं पाहतो की राजकीय मंडळी सल्लागार बदलतात. श्रीकृष्णांचं जीवन राजकीय होतच. आणि राजकीय दृष्ट्या त्यांना उत्तम सल्लागार देखील होते, हे त्यांचं सामर्थ्य होतं. स्वतः बलराम, दृष्टद्युम्न, सात्यकी असे यादवांमधले अतिशय समर्थ असे सल्लागार, राजकीय सल्लागार श्रीकृष्णांना होते. त्यांच्या राजकीय यशामाग त्यांचे भक्कम सल्लागार हेही एक कारण होतं. त्यांची स्वतःची प्रज्ञा, आणि राजकीय सल्ला मसलत. अर्जुनाची आणि भगवंतांची जी प्रेमाची अशी घसटण आहे, त्याच्यामध्ये अर्जुन भगवंतांचा कोणताही राजकीय सल्लागार नव्हता. तेव्हाना भगवद्गीता सांगण्याच्या प्रसंगापर्यंत भगवंत हे गोकुळातल्या लीलेकरता प्रसिद्ध नव्हते. ती त्यांची हून गेलेली अशी जीवन कहाणी होती. त्यावेळच्या राजकीय पटलावर एक अत्यंत सामर्थ्यशील अशी व्यक्ती म्हणून ते उदयाला आलेले होते. ते म्हणतील ते घडेल. त्यांची भूमिका महत्वाची, त्यांचा कल महत्वाचा असं सर्व राजे मानत होते. अशा एका ठिकाणी, अशा एका पोझिशनमध्ये भगवंत खरं म्हणजे होते. भगवंतांची आणि अर्जुनाची जी मैत्री आहे, भगवंतांचं आणि अर्जुनाचं जे सख्य आहे, ते सख्य अनेक कारणांना बाजूला सारून होतं. पांडवांचं आणि भगवंतांचं जे नातं होतं, ते नातेवाईकांचं होतं, ते मामे भावंड असं त्या नात्याचं स्वरूप होतं. आणि पांडवांकडे भगवंत एकूण त्यांना जी राजकीय साध्य साधायची होती, आणि त्याच्याही मागे जनहित हे मुख्य कारण होतं, त्यासाठी पांडवांना ते साधन बनवू इच्छित होते, हे उघड आहे. पांडवांच्या सहाय्याने जे करायचं ते करून घेता येईल असा भगवंतांना भरोसा होता. भगवंतांचा या पांडवांमध्ये देखील प्रत्येकावर असणारा विश्वास हा वेगळ्या वेगळ्या पद्धतीचा होता. आणि पांडव ही एक शक्ती त्या काळी होती. पाच बंधू असून देखील त्यांच्यामध्ये एकतर एकवाक्यता होती. युधिष्ठिराचं सामूहिक, युधिष्ठिराचं नेतृत्व त्यांना मान्य होतं. युधिष्ठिराच्या एकमेव छत्राखाली चारही भावंड एकत्र आलेली होती. प्रत्येकाचा पराक्रम स्वतंत्र होता, तरी देखील युधिष्ठिराच्या पुढे ते जात नव्हते. ही गोष्ट भगवंतांना भावत होती. स्वतः युधिष्ठिर अत्यंत धर्मनिष्ठ होता, लोकप्रिय होता. अर्जुनापेक्षा देखील युधिष्ठिराची लोकप्रियता त्या काळात शिगेला पोचलेली होती. त्याचे जे सद्गुण होते, त्याचा जो सरळ स्वभाव होता, निष्कपट असं वर्तन होतं. राजनीतीतला त्याचा जो अभ्यास होता तो गाढा होता, तो राजकीय पंडितच होता. विदुरांसारखा, भीष्मांसारखा राजनीती जाणणारा असा युधिष्ठिर होता. स्वतः योद्धा देखील होता, असमर्थ नव्हता. एवढंच नव्हे तर सर्व सज्जन युधिष्ठिरावर अत्यंत प्रसन्न होते. त्याच्यामध्ये स्वतः भीष्म होते, व्यास होते, गांधारी होती. आणि युधिष्ठिराचं जे नेतृत्व होतं ते देखील प्रजेला मान्य होतं. दुर्योधन आणि युधिष्ठिर यांच्यामध्ये जो फरक होता त्याच्यात युधिष्ठिराचं नेतृत्व युधिष्ठिराच्या हाताखाली हस्तिनापूर अत्यंत सुरक्षित आहे अशा प्रकारची भावना सगळ्या प्रजाजनांची होती. तो प्रजाहित दक्ष होता, वडील बंधू होता. असं असल्यामुळे धृतराष्ट्राला देखील अत्यंत नाईलाजाने युधिष्ठिराला युवराज म्हणून घोषित करावं लागलं होतं. त्याला खरं म्हणजे दुर्योधनाला युवराज करायचं होतं. क्षमा हा युधिष्ठिराच्या ठिकाणी फार मोठा गुण होता. तो क्षमाशील होता, अत्यंत विवेकी होता. भीम हा युद्धपंडित होता. भीम हा पांडवांचा सेनापती होता. भीमाच्या सामर्थ्यावर पांडव चाललेले आहेत असं सर्वांना माहीत होतं. मी आशा करता हे सांगतो आहे की अर्जुनाची आणि भगवंतांची जी जे विशेष सख्य होतं त्याच्यामध्ये इतर बंधू आपापल्या परीने अत्यंत श्रेष्ठ होते. अनेक संकटांच्या प्रसंगी भीमानी पांडवांना वाचवलेलं होतं. भीमाच्या सामर्थ्यावर स्वतः कुंतीचा देखील अत्यंत भरोसा होता. वेळ येईल तेव्हा अर्जुनाच्याही आधी भीमाचं नाव कुंतीच्या स्मरणात असे पराक्रमाकरता. अत्यंत सामर्थ्यशाली असून देखील भीम हा युधिष्ठिराचा अंकित होता. त्याने कधीही सामर्थ्यापोटी औद्धत्य केलं नव्हतं. भीमापासून ते सहदेवापर्यंत कोणालाही स्वतंत्र राजकीय महत्वाकांक्षा नव्हती. भीम हा दिलदार देखील होता. नकुलाबद्दल महाभारतामध्ये फार काही लिहिलेलं जरी नसलं तरी देखील नकुल अत्यंत सामर्थ्यशाली होता. मोठे मोठे योद्धे त्याच्या समोर टिकत नसत. आणि सहदेव हा दुसरा भीम असं वर्णन व्यासांनी केलेलं आहे. युद्धाच्या वेळेला भीम जर अविचारी असेल तर सहदेव भीमापेक्षा जास्त अविचारी असेल असं महाभारतकारांचं म्हणणं होतं युद्धाच्या वेळेला. बाकी अविचार यांच्या ठिकाणी नव्हता. सख्य ही देखील एक क्षमता असते. सगळे गुण जरी असले तरी देखील सख्य ही एक क्षमता आहे. मैत्री ही एक क्षमता आहे. ती सगळ्यांच्या जवळ असते असं नाही. कधी कधी आपल्या पुरता विचार अधिक करण्याच्या प्रवृत्तीमुळं मैत्रीची क्षमता कमी होते. वेळ प्रसंगी स्वार्थाचा विचार डोकवल्यामुळं मैत्रीची क्षमता कमी होते. त्याग करता न आल्यामुळे मैत्रीची क्षमता कमी होते. मैत्रीच्या क्षमतेमध्ये एक इंगित आहे. ते म्हणजे मित्राचं सगळं सहन करणं गैरसमज होऊ न देणं आणि मित्राला दिलासा देणं याच्याही पुढे जाऊन काही एक वैचारिक प्रगाढता मैत्रीमध्ये अपेक्षित असते. मित्राला अपेक्षित असं भावनांचं देखील अवतरण दुसऱ्या मित्रामध्ये जरुरीचं असतं. वेळ प्रसंगी दुसऱ्या व्यक्तीला वाचण्याची क्षमता, त्याला समजून घेण्याची क्षमता मित्राच्या ठिकाणी आवश्यक असते. मैत्री ही उगीच कधीही होत नाही, म्हणून आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येक पांडवाच्या ठिकाणी जरी गुण होते तरी देखील धनंजय हा श्रीकृष्णांना विशेष प्रिय होता. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामध्ये युद्धाच्या बाबत एक गोष्ट समान होती, ती म्हणजे स्वतः श्रीकृष्ण त्यांनी कंसांसारख्यांना तर बुक्या मारून टाकलं, इतकं सामर्थ्य होतं, तरी देखील दुरून लढण्याची क्षमता कृष्णाच्या ठिकाणी होती. त्याच्या पशी असलेलं विलक्षण अस्त्र सुदर्शन चक्र या नावाचं, त्यामुळे शत्रूला भिडून मग शत्रूला मारायचं असं नसून तो दुरून शत्रूला मारू शकत असे. आणि अर्जुनाच्या ठिकाणी देखील त्याच्या युद्ध कौशल्याने हीच गोष्ट अर्जुनाची होती. गदायुद्ध अथवा मल्लयुद्ध अथवा कुठलंही युद्ध याच्यापेक्षा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला युद्धाच्या शौर्यातला एक समान दुवा आणि दुरून लढण्यामुळे विजय मिळतो, जसं तलवारीच्या युद्धापेक्षा कितीतरी अंतरावरून घातलेली गोळी जास्त प्रभावकारी प्रभावशील होते म्हणून इंग्रज जिंकले, तशा पद्धतीने या दोघांचंही सामर्थ्य त्यांच्या युद्ध कौशल्याचे होतं ते त्यांना जवळ आणायला निश्चित कारण होतं. आणि स्वभावधर्म जे होते ते स्वभावधर्म देखील बरेचसे जुळणारे होते. पाचही पांडवांमध्ये श्रीकृष्णांबद्दल जरी आदर असला तरी देखील अर्जुनाला श्रीकृष्णांचा ध्यास होता, ही वेगळी आणि महत्वाची गोष्ट होती. त्यामुळे त्याच्या प्रतिसादात श्रीकृष्णांना देखील अर्जुनाचा ध्यास होता. इथं ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या श्रीकृष्णांच्या दृष्टीने कुठल्याही स्वतःचं वर्णन करणाऱ्या राजकीय गोष्टी नाहीत. स्वतःचं वर्णन करताना मात्र श्रीकृष्ण आपलं गोकुळातलं लीलाचरित्र सांगतात. संतांनी देखील श्रीकृष्णांचं सगळं जीवनचरित्र होतं त्याच्यातला फक्त गोकुळातला भाग आहे त्याचा विचार करण्यात संत रमले. संतांनी गवळणी रचल्या, संतांनी श्रीकृष्णांचं वर्णन केलं, तो गोकुळात कशा लीला करत होत्या त्याच्या वर्णनात संत जास्त रमले आणि स्वतः श्रीकृष्ण देखील आपलं गोकुळातलं चरित्रच अर्जुनाला सांगतात. परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय. ही जी तीन उद्दिष्ट आहेत भगवंतांच्या जीवनाची, त्याच्यात साधूंचं परित्राण, साधूंचं संरक्षण करणं, साधूंची संगत राखणं, ही गोष्ट भगवंतांनी त्यांच्या लीला चरित्रामध्ये गोकुळापासूनच केली. गोकुळातली मंडळी ही खरंच अत्यंत सरळ आणि साधू होती. आणि दुष्कृतीं त्यांचा पाडाव करणं ही गोष्ट गोकुळापासूनच सुरू झाली. म्हणून पुतणेचा वध, कंसाचा वध अशा गोष्टी स्वतःच्या चरित्रात इथं श्रीकृष्णांनी सांगितल्या. मनोगताच्या अंगाने जर म्हटलं झालं तर श्रीकृष्णांचं जे जीवनचरित्र आहे त्याच्यामध्ये स्वतः त्यांना आपण गोकुळामध्ये गोपींसाठी गेलो असं वाटतं. बाकी ते कुठेही गेले असते तरी कंस त्यांच्या मागे हात धुवून लागणारच होता. त्याची आणि या मंडळींची गाठ कुठेही ते गेले तरी पडणारच होती. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो मी देवकी आणि वसुदेवास्तव जाहला त्यांच्या योगाने मी जन्माला आलो असा मी कुमारीसाठी गोकुळी गेला आणि गोकुळात आलेल्या सगळ्या अडचणींपेक्षा गोपींबरोबरची जी अत्यंत मधुर अशी जीवनयात्रा होती ती जीवनयात्रा संतांना अधिक स्मरते, गोपींनाही स्मरते आणि स्वतः श्रीकृष्णांना देखील स्मरते, हे महत्वाचं आहे. तो मी प्राणासकट पियाला पूतने ते नुघडता बाळपणाची फुली जेणे मिया अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुनी उमाणिली महेंद्र महिमा. माझं बालपण संपलेलं देखील नव्हतं, तोपर्यंत मी या सृष्टीतले दानव मारून टाकले असं भगवंत म्हणतात. मी अदानवी सृष्टी केली. आणि महेंद्र महिमा, इंद्राचा जो महिमा होता इंद्राचा जो गर्व होता तो गर्व मी उतरवला. मी गोवर्धन उचलला आणि इंद्राचा महिमा मी खाली आणला म्हणतात. भगवंतांच्या जीवनात इंद्राचा महिमा खाली आणणं याला महत्व आहे. याच कारण भौतिक जीवनाचीच आवड निर्माण झालेले, भौतिक जीवनामध्ये ज्यांच्यापासून कल्याण होतं त्यांना भजायला सुरुवात करतात. मग शुद्ध परमार्थ देखील बाजूला सारतात. आणि मग अशा ज्या देवता असतात त्या देवतांना देखील आपल्या स्वतःचंच भजन करत राहावं अशा प्रकारचा विशेष भाव स्वाभाविकपणाने होतो. अशा तऱ्हेने शुद्ध परमार्थाला विसरून केवळ इंद्राच्या कृपेनेच जणू जग चालतं असं लोक समजायला लागलेले होते. इंद्राचा गर्व हरण करणं ही देखील मोठी गोष्ट नव्हती, तर परमार्थाची पुनःस्थापना करणं ही महत्वाची गोष्ट होती. स्वतः व्यासदेव आणि अशी मंडळी कार्य करत असताना देखील लोकांचा इंद्रावर अधिक भरोसा होता. भगवंतांनी इंद्राचा महिमा उतरवला याचं कारण इंद्राशी भगवंतांचं कोणतंही वाकडं नव्हतं, तर लोकांच्या मनामध्ये परमार्थ सुस्थापित व्हावा ही भगवंतांची भूमिका होती. ते सगळं मी केलं असं भगवंत म्हणतात. कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेणे, कालिया नागाला मारण्यासाठी भगवंतांचा जन्म नव्हता, पण जाता जाता मी केलं याचं कारण नदीच्या डोहामध्ये कालिया नाग असताना लहान मुलांचं जीवन सुरक्षित राहू शकत नाही. नदीवर जाणाऱ्या भगिनींचं जीवन सुरक्षित राहू शकत नाही, नागरिक सुरक्षितपणाने वर्तन करू शकत नाहीत, एवढीच अडचण होती. आपण मधून अधून वाचतो की नाही, कुठल्या खडकवासल्याच्या धरणामध्ये कोणाला तरी मगर दिसली, का त्या मगरीला शोधतात सगळेजण आणि का ती मगर संपली पाहिजे किंवा ती पकडली गेली पाहिजे अशा प्रकारचं वातावरण निर्माण होतं. ज्या कारणाकरता निर्माण होतं त्या कारणाकरताच कालिंदीमध्ये कालिया नाग नको होता. त्याच कारणाकरता समाजाचं राहू शकत नाही, समाज सुरक्षित राहू शकत नाही, तर ती गोष्ट मी केली असं भगवंतांना सांगायचं होतं. जी कोणालाही जमत नव्हती ती गोष्ट मी केली आणि नागरिकांच्या जीवनाला सुरक्षितता प्राप्त करून दिली. त्याच्यात जसा पराक्रम आहे तशीच समाजहिताची भावना आहे. जेणे निया जळत गोकुळ राखिले, गोकुळाला सगळ्या गोकुळाला आग लागलेली असताना मी गोकुळाला त्या आगीपासून वाचवलं, वणव्यापासून वाचवलं. वासरुवासाठी लाविले विरंची सपिसे, या गोष्टी आहेत आणि या कृष्णचरित्राच्या अंतर्गत आपण पाहिलेले आहेत. पण भगवंतांना स्वतःबद्दल सांगताना या गोष्टी आठवतात हे जास्त महत्वाचं आहे. या प्रत्येक गोष्टीमागं भगवंतांचा जो दृष्टिकोन होता तो दृष्टिकोन महत्वाचा आहे. गोष्टी तर आपल्याला आवडणाऱ्याच आहेत, मनुष्य मात्र गोष्टी वेल्हाळ असतोच. त्याला गोष्टी सांगायला लागलं की बरं वाटतं, गोष्टी ऐकाव्याशा वाटतात, पण त्या गोष्टींच्या मागं भगवंतांची जी दृष्टी होती त्या दृष्टीकरता भगवंत आपल्या स्वतःचं चरित्र सांगतात. प्रथम दशेची पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे, महाधेंडी अवचटे लीळाची नासिली. कंसाशी देखील भगवंतांचं कोणतंही वैर नव्हतं. राजा उग्रसेनाचा मुलगा, उग्रसेन वृद्ध झालेला होता आणि कंसाला अशी अडचण होती की हा उग्रसेन लवकर मरतही नाही आणि मी लवकर राजाही होत नाही. त्याला राजा व्हायचं होतं ते त्याच्या स्वतःच्या वैयक्तिक भोगांसाठी, अपरिमित भोगांची लालसा, त्याच्याकरता त्याला राजा व्हायचं होतं. एके दिवशी कंसानी उग्रसेनाला असं विचारलं की आपल्या राज्यावर जर संकट आलं तर आपण आपलं स्वतःचं रक्षण करू शकता का? तेव्हा उग्रसेन म्हणाला की तुझ्यासारखा मुलगा जर असेल तर मला अडचण काय? तेव्हा कंस म्हणाला की राजा स्वतः सामर्थ्यशाली असावा असं वाटत नाही आपल्याला? तेव्हा उग्रसेन म्हणाला की तुझ्यासारख्या मुलामुळे माझं राज्य सुरक्षित आहे. कंस म्हणाला जर एवढंच असेल तर तुम्ही राज्यावरून बाजूला व्हावं, हा तुमच्या मस्तकावरचा मुकुट मी काढून टाकला, खाली उतरा. दुसऱ्याच्या मुलाच्या का होईना, पण त्याच्या सहाय्याने राज्य करणारा राजा याला अर्थ तरी काय राहतो? असं म्हणून कंसाने उग्रसेनाला खाली उतरवला, बंदी बनवला आणि स्वतः राज्य करायला सुरुवात केली. कंसाचे अत्याचार इथपासून सुरू झाले. प्रजा सहन करत होती, त्याची मनमानी वाढायला लागली. कंस जरासंध आणि शिशुपाल असा एक सत्तेचा त्रिकोण निर्माण होण्याची शक्यता होती. त्याच्यात जरासंध हा कंसाचा सासरा होता आणि जरासंध देखील विचित्र अशा भूमिकेने पछाडलेला होता. नुसते राजे मांडलिक करण्यामध्ये त्याला रस नव्हता, तर त्या राजांना संपून त्या राजांनाही मारून टाकून एकछत्री स्वतःचं राज्य अंमलात यावं असं त्याला वाटत होतं. आणि कंस हा त्याला सहाय्यभूत होता. कंस जरासंध अर्थात शिशुपाल त्यावेळेला नव्हता, पण अशा प्रकारची एक अभद्र युती पुढच्या काळात होईल हे लक्षात घेऊन आणि आपल्या अमरत्वाकरता म्हणून धडपड करणारा आणि त्याकरता देवकीला एकही संतान देवकीचं जगामध्ये सुरक्षित असू नये म्हणून प्रयत्न करणारा कंस हा मारण्यासाठी योग्य होता, म्हणून भगवंतांनी त्याला मारला. प्रथम दशेची पहाटे माझी कंसा ऐसी अचाटे, महाधेंडी अवचते लीळाची नासिली. कंसाला मारायच्या आधीच कंस मेलेला होता, इतका हतबल झाला. हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आघवे. भगवंतांना या स्वतःचा पराक्रम अर्जुनाच्या समोर वर्णन करायचा अशी भावना नव्हती, तर कोणत्या दृष्टिकोनातून या सगळ्या संभाषणांना पूर्वी झालेल्या कोणत्या तरी चर्चेचा आधार असतो, मी असं का केलं, त्याच्यामागे कोणती तरी तात्विक तत्वनिष्ठ भूमिका होती आणि ती तत्वनिष्ठ भूमिका एकमेक समजून घेत फक्त स्वतःचं चरित्र ते सांगत होते, एवढंच आहे. अशा प्रकारे सज्जनांचं राज्य यावं म्हणून मी प्रयत्नशील होतो, हे सगळं तू पाहिलेलं आहेस, ऐकलेलं आहेस. हे काय किती एक सांगावे, तुवाही देखिले ऐकिले असे आघवे. तूही पाहिलेलं आहेस, तूही ऐकलेलं आहेस माझं चरित्र. तरी यादवा माझी जाणावे हेच स्वरूप माझे. यादवांमध्ये मुख्यतः कोणाला पाहावं असं जर तुला वाटत असेल तर भगवंत म्हणून, परमात्म्याची विभूती म्हणून तू मला पाहावं. आणि तुमच्या पांडवांमध्ये परमात्म्याची विभूती म्हणून कोणाला जाणावं तर तू स्वतःला जाणावं. याच्यामध्ये कृष्ण आणि अर्जुन यांचं सख्य जसं आहे तसं तू स्वतः परमात्मा आहेस अशा प्रकारे भगवंत अर्जुनाला सांगतायत. अरे तुझं स्वरूप पांडवांमध्ये, तू जर तुझं स्वरूप, तू पांडवांमध्ये युधिष्ठिर हा परमात्मा आहे म्हणून पाहायला लागलास तर तुझा आत्मसन्मान काय राहील? प्रत्येकाने आत्मसन्मानावर असलं पाहिजे. तोच मी आहे या भावनेमध्ये प्रत्येकाने असलं पाहिजे. त्या तऱ्हेने जर पाहायचं झालं तर पांडवांमध्ये तू हे माझं स्वरूप आहे, म्हणजे परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि विश्वास ठेवा, जर युधिष्ठिराशी बोलत असतील तरी देखील श्रीकृष्ण हेच सांगतील की तू तुझं स्वरूप परमात्म्याचं आहे हे जाणून घे. ते भीमाशीही हेच बोलतील. एका पारमार्थिक उपदेशाच्या अंगाने जर पाहायचं झालं तर प्रत्येकाला आपल्या स्वरूपाची ओळख करून देणं हे भगवंतांचं काम आहे, परमात्म्याचं काम आहे. कारण परमात्मा हा सर्व ठिकाणी बसलेला आहे. पहिली विभूती सांगितलेली आहे विभूती अध्यायामध्ये की अहम आत्मा गुडाकेश सर्व भूताशय स्थितः. त्यामुळे जर तुझ्याशी मी बोलत असेल तर तूच परमात्म्याची विभूती आहे असं तुला सांगणं गरजेचं आहे. हे पारमार्थिक सत्य आहे. आणि सख्याच्या बाजूनी जर विचार केला तर खरंच पाचही पांडवांमध्ये तुझं आणि माझं जास्त सख्य आहे. भगवंतांच्या या निवेदनामध्ये पारमार्थिक सत्य आणि सख्य या दोन्ही गोष्टी सांभाळून भगवंत बोलतात. तुमच्या पांडवांमध्ये सोमवंशी पांडवांमध्ये अर्जुन हा मी आहे असं तू जाण. अर्थात माझी जी वैशिष्ट्य ती सगळी अर्जुनाची वैशिष्ट्य. पारमार्थिक अंगाने मी जसा अव्यय अक्षर सच्चिदानंद तसा खरं म्हणजे अरे तू ही आहेस. आणि तुमच्या पाचही भावांमध्ये माझा खरा सखा तू आहेस. मैत्र ज्याच्याशी राखू शकतो असा तू आहेस. म्हणून एकमेकांची या प्रेमभावा बिघडू न पडे म्हणून एकमेकांच्या प्रेमभावामध्ये कधीही अंतर आलं नाही. अंतर येईल अशा बऱ्याच गोष्टी घडलेल्या होत्या. त्या सगळ्या अर्जुनाच्या बाजूने होत्या. पुढे 11व्या अध्यायात ते येणारच आहे. याच्या पुढे या सख्य भक्तीच्या अंतर्गत आपण घेणारच आहोत. सारी पाठ खेळत असताना जर डाव आपल्या विरुद्ध जायला लागला तर मी सारी पाठ उधळून टाकत असे असं अर्जुन म्हणत होता. नकोच हा खेळ तुझ्याबरोबर, तू जिंकतोयस. मी तुझ्या अंतपुरात येत असे, तिथं तुझ्या मंचकावर झोपत असे, पण तू सहन केलंस. मनासारखं जर झालं नाही तर रागवत असे, तुझ्याकडे पाठ फिरून बसत असे, पण तू सहन करत होतास असं अर्जुन पुढे म्हणतो आहे. एकमेकांचा जो प्रेमभाव आहे त्या प्रेमभावामध्ये कधीही बिघडा बिघडी झाली नाही, बिघडू न पडे, घडलेलं बिघडलं नाही. याचं कारण तू माझी विभूती आहेस. आणि भगवंतांनी एकच उदाहरण दिलं. भगवंतांना अशी किरकोळ उदाहरणं भगवंतांच्या लेखी नव्हती की जेवायला बसलेलं असताना मी तुला पाटावरून उठवलं आणि तिथं मी बसलो, मी या जागी बसणार, तू शेजारी बसायचं. या अशा गोष्टी अर्जुनांनी सांगाव्यात, भगवंत कसे सांगतील. या गोष्टी भगवंतांना प्रेमभावात दुरावा येईल याच्याकरता आठवत देखील नव्हत्या, नाहीतर सांगितल्या असत्या. पण मोठी गोष्ट भगवंतांनी सांगितली की संन्याशाचा वेश घेऊन आलास, आणि माझी बहीण सुभद्रा तिला रथात घालून बळजबरीने पळवून नेलंस. संन्यासी तुवा होऊनी जनी चोरूनी नेली माझी भगिनी मुलीच्या लग्नाचं चाललेलं होतं, आणि आपल्या मुलाकरता, आपल्या आपल्या करता, स्वतः करता बहीण याची योग्य आहे असं मनात धरून तू होतास, आते मामे भावंडांमध्ये परत परत लग्न होत राहतात अशी अजूनही काही ठिकाणी प्रथा आहे. मामाची मुलगी सतत करत राहायची असं कित्येक घरांमध्ये चालू राहतं. आपल्या इथल्या काही जातींमध्ये ही प्रथा देखील आहे की मामाची एक मुलगी तरी आपल्या मुलाला करून घ्यायची, किंवा आत्या ज्या घरातून, ज्या घरात आत्या गेली त्या घरात आपली मुलगी द्यायची, अशा अशा प्रकारे हे आत्ते मामे भावंडच होते. तर माझ्या बहिणीकडे तू अशा भावानी पाहिलंस आणि तिला तू पळवून नेलंस, इतका एकमेकांचा प्रेमभाव असताना, इतके एकमेकांचे संबंध असताना बोलणी करायचंही सौजन्य तू दाखवलं नाहीस. अर्जुनाला असं माहीत होतं, कानावर आलेलं होतं की सुभद्रा, सुभद्रेचं लग्न शिशुपालाशी होऊ शकतं, कारण बलरामांची तशी इच्छा होती. शिशुपाल अर्जुन आणि श्रीकृष्ण हे एकमेकांचे नातेवाईकच होते. शिशुपाल जरासंधाचा सेनापती होता. कंस गेल्यानंतर शिशुपालावर जरासंधाचा मोठा विश्वास होता. हे लग्न अशा रीतीने होऊ नये म्हणून चुकतंय, दुर्योधनाला आपली बहीण द्यावी असं बलरामांना वाटत होतं आणि त्याच्याऐवजी अर्जुनाला मिळावी असं श्रीकृष्णांना वाटत होतं. पण शिशुपालच, दुर्योधनच आणि असं होऊ नये म्हणून अर्जुनांनी परस्पर पळून नेली, दोघांशी बोलण्याच्या भानगडीत न पडता. असं झाल्यामुळं बलराम या पांडवांशी युद्ध करावं की काय अशा मनस्थितीमध्ये आले. सगळे यादववीर गोळा झाले, यांच्यावर आपण इतका उपकार आतापर्यंत केला पण हे परत आपल्या चालीनीच चाललंय अशा प्रकारची चर्चा झाली, ती सगळी श्रीकृष्णांनी शमवली. जे झालेलं आहे ते त्यांनी तसं करायला नको होतं, तरी देखील त्याच्यात बिघडलं काय असं, अशा प्रकारची बाजू श्रीकृष्णांनी मांडली सभेमध्ये आणि जवळपास सगळ्यांनी मान्य केल्यावर बलरामांनीही आपला आग्रह सोडून दिला. त्याचा उल्लेख केलेला आहे, कारण कुळामध्ये सर्वात प्रतिष्ठेची गोष्ट जर कोणती असेल तर कुळकन्या. तिला जर कोणी पळवून नेलं आणि एवढे समर्थ बंधू असताना सगळे जर हात बांधून बसले तर मोठी अप्रतिष्ठा समजली जाते. संन्यासी तुवा होऊनी जनी, चोरूनी नेली माझी भगिनी, तरी विकल्पून उपजे मनी, मी तू दोन्ही स्वरूप एक. अशा प्रकारे विभूती सांगत असताना देखील आपल्या एकमेकांचे संबंध कसे आहेत, या संबंधांमध्ये तू काय केलेलं आहेस आतापर्यंत आणि कोणत्या उद्देशाने, आणि मी हे कोणत्या उद्देशाने, मलाही हे मान्य होतं, मी काय काय पराक्रम केलेले आहेत हे नव्हे पण कोणत्या उद्देशाने मी हे सगळं केलं हे तुला कसं मान्य आहे, आणि आपला मैत्रीचा धागा हा कोणता तरी वैचारिक आहे असं सांगायचा भगवंत प्रयत्न करतायत अर्जुनाला, असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. सत्वाथिलिया तू सत्व मी म्हणे अनंतु यादवा माझी श्रीमंतू तोची तो मी जो देवकी वसुदेवास्तव जाहला कुमारीसाठी गोकुळी गेला तो मी प्राणासकट पियाला पूतने ते नुघडता बाळ पणाची फुली जेणे मी या अदानवी सृष्टी केली करी गिरी धरुनी उमाणिली महेंद्र महिमा कालिंदीचे हृदय शल्य फेडिले जेणे मी या जळत गोकुळ राखिले वासरुवासाठी लाविले विरंची सतीसे प्रथम दशेची पहाटे माझी कंसा ऐशी अचाटे महाधेंडी अवचटे लीळाची नासिली हे काय किती एक सांगावे तुवाही देखिले ऐकिले असे आघवे तरी यादवा माझी जाणावे हेची स्वरूप माझे आणि सोमवंशी तुम्हा पांडवा माझी अर्जुन तो मी जाणावा म्हणून एकमेकांची या प्रेमभावा विघडू न पडे संन्यासी तुवा होऊनी जनी चोरुनी नेली माझी भगिनी तरी विकल्पू नुपजे मनी मी तू दोन्ही स्वरूप एक मुनी आत व्यास देवो तो मी म्हणे यादव रावो आपला विषय जरी संपला तरी पुढच्या ओवीत जे मुनी आहेत त्याच्यात व्यास देव हे माझी विभूती आहे माझं स्वरूप आहे असं भगवंत सांगितले भगवंत म्हणाले तर व्यासांचा पुण्य पावन उल्लेख आल्यामुळं तो वाचावासा वाटला म्हणून मी पुढची ओवी अर्धी वाचली हरी हरी विठ्ठल 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 नमी तो योगी थोर विरागी तत्व ज्ञान देव भगवंत ओम ईशावास्यम इदं सर्वं तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा क्रुधः कस्य स्विद्धनम् ॐ शान्तिः शान्तिः